नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जगभरात महत्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. देशाची 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या शपथ घेणार. नांदेड इथं श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या हुतात्म्य दिनानिमित्त अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आणि दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद. बॅडमिंटन पट्टू लक्ष्य सेनची ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी. आता सविस्तर बातम्या. जगभरात महत्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं G20 शिखर परिषदेत सर्वांसाठी समन्यायी भविष्य, अत्यावश्यक खनिजे, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात त्या संबोधित करत होते. तंत्रज्ञान हे वित्त केंद्रित नसून मानव केंद्रित असलं पाहिजे, राष्ट्रीय नसून जागतिक असलं पाहिजे आणि मुक्त स्रोतांवर आधारित असलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले. सर्वांसाठी शाश्वत विकास, विश्वासार्ह व्यापार, निष्पक्ष अर्थकारण आणि समृद्धी सुनिश्चित करणारी प्रगती आदींचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान टॅलेंट मोबिलिटी अर्थात प्रतिभाशाली गतिशीलतेवर झालेल्या प्रगतीची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी यांनी येत्या काही वर्षात प्रतिभा गतिशीलतेसाठी जागतिक चौकट स्थापित करण्यासाठी G20 समूहाने काम करावं असा प्रस्ताव मांडला. या सत्राआधी पंतप्रधान भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका अर्थात इप्सा या त्रिपक्षीय मंचाच्या बैठकीला उपस्थित होते. आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या परिषदेचा आज समारोप होत आहे. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे 15 महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर 9 फेब्रुवारी 2027 ते निवृत्त होतील. हरियाणात हिसार जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 2011 कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायदानाची जबाबदारी सांभाळली होती. तसंच ते काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम 370 रद्द करणं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कावरील प्रकरण, बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातल्या प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधल्या 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी योगदान दिलं होतं. नवीन कामगार संहितांनुसार समान कामासाठी समान वेतन सुनिश्चित करण्यात आलं असून लिंगाधारित भेदभावाला पूर्णतः बंदी आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे कामगार बाजारपेठेत अधिक समता आणि समावेशनाला चालना मिळत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत मराठवाडा लघु आणि मध्यम उद्योग संघटना आणि कृषीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष तथा उद्योजक अर्जुन गायकवाड.
कामगारांना आणि त्यांना त्यानुसार वेतन मिळणे गरजेचं आहे. 8 तासानंतर जो ओव्हरटाईम होईल त्याचा पगार हा आता कंपनी मालकांना डबल द्यावा लागेल. तसेच स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान पगार मिळणार आहेत. त्यानंतर 40 वर्षावरील कामगार आहेत त्यांचं दरवर्षी मेडिकल करणं आता कंपन्यांना कंपल्सरी होणार असून 1 वर्षानंतर कामगारांना ग्रॅच्युटी मिळू शकते. ज्यांना 1 वर्ष झालेले आहेत आणि जे कायमस्वरूपी कामगार काम करतील त्यांच्यासाठी अतिशय चांगला हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. मसियाच्या वतीने या निर्णयाचं मी स्वागत करतो.
गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या आजच्या 4थ्या दिवशी ICFT युनेस्को गांधी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अनुपम खेर यांचा तन्वी द ग्रेट हा सिनेमा या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत आहे. तसंच आज अनुपम खेर हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर मास्टर क्लास घेणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित ऐक्यम 2025 या सांस्कृतिक महोत्सवाचा आज समारोप झाला. युनेस्को राज्य पर्यटन विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंठा आणि वेरूळ लेणी परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय संस्कृती आणि जगाच्या सामायिक मूल्यांचा सन्मान करण्यासाठी 30 हून अधिक देशांचे कलाकार, तज्ज्ञ आणि प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नांदेड इथं श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 हुतात्म्य दिनानिमित्त आजपासून 25 नोव्हेंबर पर्यंत अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तख्त सचखंड साहिब इथं विशेष कीर्तन दरबार, सद्भावना रॅली आणि सर्वधर्म संमेलन होणार आहे. तसंच नागरिकांसाठी रक्तदान, वैद्यकीय तपासणी आणि मोफत डायलिसिस कॅम्पचं आयोजन करण्यात आल्याचं गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सदबीर सिंह यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं आज भव्य वाहन फेरी काढून गुरु तेग बहादूर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड शहरानजीक असलेल्या पावडेवाडी इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव ज्ञानोबाराव पावडे यांचं काल निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. निजामांच्या राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी भाग घेतला होता. हिंगोलीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी आणि रानफळे महोत्सवाचा समारोप झाला. नियमित आहारात रानभाज्यांचा समावेश केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, वयोमान निरोगी राहतं, तसंच औषधोपचारावरील खर्चातही घट होते. यासंदर्भात या महोत्सवात जनजागृती करण्यात आली. विविध गावातल्या शेतकऱ्यांनी आणलेल्या रानभाज्या आणि रानफळांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. भारतानं पहिल्या दृष्टीहीन महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा 7 खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळच्या संघानं दिलेलं 115 धावांचं लक्ष्य भारतीय संघाने 13व्या षटकात पूर्ण केलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजचा दुसरा दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 9 धावा झाल्या. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 489 धावांवर संपुष्टात आला. कुलदीप यादवने 4, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारत 480 धावांनी पिछाडीवर आहे. भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यानं अंतिम फेरीत जपानच्या युशी तानाका यांच्यावर 21-15, 21-11 अशी सहज मात केली. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त इंटॅकच्या छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या वतीनं विविध संघटनांच्या सहकार्याने आज शहरात रंगीन दरवाजा ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय असा हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रमाणात कचरा यावेळी गोळा करण्यात आला. अंबड इथला गायनाचार्य गोविंदराव जळगावकर स्मृती दंतजयंती संगीतोत्सव यावर्षी पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा पहिला शतकोत्तर कार्यक्रम असून रसिकांच्या आग्रहास्तव महोत्सव संभाजीनगरमध्ये होणार असल्याची माहिती संयोजन समितीनं दिली. अनेक नामवंत कलाकार यामध्ये आपली कला सादर करणार आहेत. MGM विद्यापीठ परिसरातल्या रुक्मिणी सभागृहात होणारा हा महोत्सव विनाशुल्क असल्याचंही आयोजकांनी कळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास 7 हमीभाव खरेदी केंद्र उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी करता नोंदणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळ आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानं 2025-26 या हंगामासाठी कडधान्य खरेदीस सुरुवात करण्यात आली असून त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन पणन महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जगभरात महत्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या शपथ घेणार. नांदेड इथं श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या हुतात्म्य दिनानिमित्त अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.